सौ सौ बार फोटो देखने से अगर वो इंसान सच में सामने आ जाता तो हम भी यार उसकी फोटो देख लेते ना सौ सौ बार।
Red FM,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। मी तुम्हाला विचारलं होतं, जसं आता रेपो रेट कमी झालाय, होम लोन सुद्धा ते आता कमी होतील, आपल्याला इंटरेस्ट रेट तितका जास्त द्यावा लागणार नाही, मग तुम्हाला असं काय वाटतं की कुठली अशी जीवनावश्यक गोष्ट आहे जी तुमच्या बजेटमध्ये यायला पाहिजे, त्याच्या किमती कमी झाल्या पाहिजे?
हाय महक,
हाय।
माझ्या बजेटमध्ये यायला पाहिजे, हा, कार।
कार बजेटमध्ये यायला पाहिजे म्हणजे ती खूप जास्त महत्वाची आहे तुझ्यासाठी?
नाही, महत्वाची नाही आहे, फक्त असं मला वाटते हवी म्हणजे पाहिजे असं वाटते, महत्वाची नाही आहे।
माशी कुठली जीवनावश्यक अशी गोष्ट आहे तुझी? जसं आता घरांबद्दल मी सांगितलं की घर जे आहे त्याच्यावरचा जो रेपो रेट आहे, इंटरेस्ट रेट कमी झालाय, तो आपल्याला घर लवकर चांगलं घेता येईल कमी पैशांमध्ये।
यस, ते तर खूप इम्पॉर्टंट आहे। होम कसं, माझ्या घराचं रेनोवेट करायचं आहे, म्हणजे घर आमचं तेवढं खास नाही आहे ना राहायसारखं, खूप काही काम बाकी आहे त्याचं। हा, घरच आहे इम्पॉर्टंट, म्हणजे सर्वात
बेसिक जी जीवनावश्यक गोष्ट आहे।
हा, ते तर सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर करायचं आहे।
आधी विचारलं तेव्हा सुमेध म्हणाला की त्याला कार इम्पॉर्टंट आहे आणि कार त्याला वाटतं की स्वस्त व्हावी, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे घर, जे प्रत्येकाला आपलं हवं असतं आणि ते घर जर का आपलं झालं आणि ते सुद्धा कमी किमतीत मिळत असेल तर मग त्यापेक्षा सोन्याहून पिवळंच आहे ना या सगळ्या गोष्टी। तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट तुमच्या बजेटमध्ये यायला पाहिजे? मला वाटतं ना आता जे काही रेट्स कमी झालेत ना त्याच्यामुळे कदाचित बऱ्याचशा लोकांची स्वप्न पूर्ण होतील की त्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे। लेट्स सी क्या क्या होता है इस रेट कम होने की वजह से, पण तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट तुमच्या बजेटमध्ये यायला पाहिजे, कुठली जीवनावश्यक अशी गोष्ट आहे? पटकन डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।